भाग 15 येशूना चमत्कार मार्क याना 8:22-26 5:35-43 6:45-52 त्यांनी खूप काही चमत्कार करा आणि त्यांनी रोग मिटाडात आणि आंधळासला देखता करना आणि मरेल लोकासला जीवता करना व तो जिवंत होईनात व वादळ पण शांत करा. येशू पाणीवर देखील चालना जेव्हा लोकसा त्याला चमत्कार करताना लोकशी देखा आणि खूप लोकशी विश्वास थवा व तो देवपासून येल जी काही तो कर ती देव कर त्या सर्व आश्चर्यचकित होईनात. येशूने जवळ आपल्याला मदत करण्यासाठी शक्ती असो.